एक महत्त्वपूर्ण सूचना, आपल्या मोबाईलवर आधार कार्ड व्हेरिफिकेशन कॉल संदर्भात कॉल कधी येऊ शकतो त्या क्षणी त्याच वेळी तुम्ही सदैव दक्ष रहा. तुम्हास तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल आणि सांगितले जाईल की आयडिया, एअरटेल, होडाफोनच्या मेन ऑफिसमधून बोलतोय. तो आवाज एका महिलेचा किंवा पुरुषाचा देखील असू शकतो, मात्र समोरून बोलणारी व्यक्ती ही शक्यतो हिंदी भाषिक असते हे देखील लक्षात घ्या. त्यांचे बोलणे संपूर्णपणे ऐका. हा व्हेरिफिकेशन कॉल आहे असे सांगितले जाईल. आपल्याजवळ जर आधार कार्ड असेल तर एक दाबा, त्यानंतर आपणास आधार कार्डचा नंबर विचारला जाईल. आपणास माहिती असेलच सर्वच जणांची बँक अकाउंटंटला त्यांच्या खात्याशी आधार कार्डशी जोडलेली असतात. तुमच्याशी बोलताना आणखी एक बटन दाबा असे समोरून सांगितले जाईल. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP नंबर तात्काळ विचारला जाईल. वन टाईम पासवर्ड दाबताच आपल्या आधार कार्डसोबत जोडलेल्या सर्व बँक अकाउंटमधील रक्कम एका क्षणात रिकामी केली जाते. त्याचवेळी सदर कॉल तात्काळ कट होतो आणि त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तो कॉल पुन्हा लागत नाही. मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. अशा फसव्या आणि भोगस कॉलपासून स्वतःला वाचवा, आपले कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार यांना तुम्ही वाचवा. आपण आपला आधार कार्ड नंबर कुणालाही सांगू नका. आपल्या बँक अकाउंटमधील मेहनतीने उभा केलेला पैसा तुमच्या एका चुकीमुळे क्षणात खाली होईल. मित्रांनो, कोणत्याही मोबाईल कंपनीला अथवा बँकेला तुमच्या आधार कार्डचा नंबर हवा असेल तर त्यांचा एक्झिक्युटिव्ह तुमची सही असलेली कॉपी त्यांच्या कार्यालयात जमा करण्याची विनंती करतात. मित्रांनो, आपणास प्रत्यक्ष त्या कार्यालयात जावे लागते, परंतु अशा फसव्या आणि भोगस कॉलपासून सदैव दक्ष राहण्याची गरज आहे. हा ऑडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. निवेदक लाईव्ह महाराष्ट्रासाठी किशोर गावडे, भांडुप.